यशया अध्याय 37। हे ऐकून हिजकिया राजा आपली वस्त्रे फाडून व गोणताट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला। तेव्हा खानगी कारभारी एल्याकिम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वडील यांना गोणताट नेसलेले असे, त्याने अमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याच्याकडे पाठविले। ते त्याला म्हणाले, हिजकिया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान यांचा आहे, कारण मुले जन्मावयास आली पण प्रसवण्याची शक्ती नाही। तुझा देव परमेश्वर कदाचित रबशाके याचे शब्द ऐकेल, त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठविले आहे, आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील। म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्याकरिता तू रदबदली कर। ह्याप्रमाणे हिजकिया राजाचे सेवक यशया याजकडे आले। तेव्हा यशया त्यास म्हणाला, आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यामुळे तू घाबरू नको। पहा, मी त्याच्या ठाई अशी काही प्रेरणा करीन की तो कसली तरी अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व आपल्याच देशात तो तरवारीने पडेल असे मी करीन। नंतर रबशाके परत गेला, तेव्हा अश्शूरचा राजा लिबना नगराबरोबर लढताना त्याला आढळला, कारण लाखिशाहून राजाने तळ उठविला अशी त्याला खबर लागली होती। मग कुशाचा राजा तिराका आपणाशी लढावयास निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले। हे ऐकून त्याने हिजकियाला जासुदांच्या हाती सांगून पाठविले की, तुम्ही यहूदाचा राजा हिजकिया याजकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवितोस तो यरुश्लेम अश्शूरी राजाच्या हाती लागणार नाही असे बोलून तुला न फसवो। अश्शूरी राजांनी सर्व देशांचे काय केले ते पहा, त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच, तर तू सुटणार काय? गोजान, हरान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय? हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा यांचा राजा हे कोठे आहेत? हिजकियाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचिले। मग हिजकियाने परमेश्वराच्या मंदिरात जाऊन ते परमेश्वरापुढे उघडून ठेविले। मग हिजकियाने परमेश्वराची अशी प्रार्थना केली, सेनाधीश परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, करुबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस? तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली? हे परमेश्वरा, कान लावून ऐक। हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा, आणि तुझा सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सन्हेरिबाने निरोप पाठविला आहे त्याचे सर्व शब्द ऐक। हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व देश व त्यातली जमीन ओसाड केली आहे, त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकिले आहेत, कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला। आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया याने हिजकियाला सांगून पाठविले की परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, अश्शूरी राजा सन्हेरीब याच्या संबंधाने तू माझी प्रार्थना केली, तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की सियोनेची कुमारी तुला तुच्छ लेखिते व तुझा उपहास करीते. यरुश्लेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलविते. तू कोणाची निंदा केली, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले, कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास, कोणावर आपल्या भोया चढविल्या? इस्रायलाचा जो पवित्र प्रभू त्याजवर तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, मी आपल्या बहुत रथानिशी पर्वतांच्या माथ्यांवर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे. मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन. त्याच्या अत्यंत दूरच्या उच्चस्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन. मी जमीन खणून पाणी प्यालो, माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन. तू ऐकले ना, मी हे पूर्वकाळी केले, प्राचीन काळी योजिले असून आता असे घडवून आणिले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी. म्हणून त्यातील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजित झाले. शेतातील हिरवळ, हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, कोवळे शेत यासारखे ते झाले. तुझे बसणे उठणे, तुझे जाणे येणे व तुझा मजवरला संताप मला ठाऊक आहे. मजवरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन. आता तुला हे चिन्ह देतो, यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याला खोडवा फुटेल तो खाल, तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा. यहूदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल, कारण यरुश्लेमेतून अवशेष निघेल व सियोन डोंगरातून निभावलेले निघतील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. म्हणून अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो या नगरापर्यंत येणार नाही, यावर एकही बाण सोडणार नाही, तो ढाल घेऊन याशी सामना करणार नाही आणि यावर मोर्चा रचणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल, तो या नगरापर्यंत येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा बचाव होईल असे मी याचे रक्षण करीन. मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या 185,000 लोकास मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात, तो सर्व प्रेतेच प्रेते. ह्याप्रमाणे अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्त्रोख याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तरवारीने वधिले व ते अराराट देशी पळून गेले. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसर हद्दोन राजा झाला.